महापालिका शाळांबद्दलची धारणा बदलणारा मुंबई पब्लिक स्कूलचा यशस्वी प्रयोग. मुंबई पब्लिक स्कूल्स या एका लक्षवेधी प्रकल्पाने आदित्य उद्धव ठाकरेंनी महापालिकेच्या शिक्षण व्यवस्थेचा चेहरा मोहराच बदलून टाकला. शाळांच्या सुसज्ज व देखण्या इमारती, आधुनिक शिक्षण पद्धती आणि पूर्णपणे मोफत शिक्षण यामुळे ज्या मनपा शाळांमध्ये दरवर्षी सुमारे 30,000 विद्यार्थ्यांची घट होत होती, त्याच शाळांमध्ये आता प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची लांबच्या लांब रांग लागू लागली आणि प्रतिसाद इतका असायचा की प्रतीक्षा यादी जाहीर करावी लागत असे. मुंबई पब्लिक स्कूल्सच्या 1,234 शाळांमध्ये 8 भाषिक माध्यमांमध्ये 3,25,000 अधिक विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं जातं. सुसज्ज ई वाचनालय, मोफत BST बस सेवा, गणवेश, दप्तर, आरोग्य शिबिरं, मुलींसाठी सॅनिटरी पॅड्स अशा स्वरूपातील 28 शालेय साहित्य विद्यार्थ्यांना मोफत दिली जातात. मुलींची शालेय उपस्थिती वाढवण्यासाठी प्रोत्साहन भत्ता देण्याची योजनाही राबवली गेली. मुंबई ही पहिली महापालिका जिथे सॅटेलाईट तंत्रज्ञानाच्या सहाय्याने साकारले आहेत मनपा शाळांमध्ये 600 अधिक व्हर्च्युअल क्लासरूम. विद्यार्थ्यांच्या दप्तरातील पुस्तकवह्यांचं ओझं कमी व्हावं यासाठी 5 भाषांमध्ये 62,000 अधिक विद्यार्थ्यांना शैक्षणिक टॅब दिले गेले आहेत. मुंबई ही जगातील एकमेव महापालिका आहे जिथे CBSE, ICSE, IGCSE, IB आणि SSC या सर्व बोर्डांतून मोफत शिक्षण दिलं जातं आणि त्यासाठी विद्यमान शिक्षक कमी न करता त्यांना नव्या पद्धतीनुसार प्रशिक्षित करण्यात आलं. शाळांची 40 ते 45% घसरलेली गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांची समग्र जाण वाढवण्यासाठी आदित्य उद्धव ठाकरे यांनी अनेक सामाजिक संस्था, शिक्षणतज्ज्ञ आणि शिक्षकांना सोबत घेऊन एक रोडमॅप तयार केला. त्याचा परिणाम असा की आज त्याच मनपा शाळांची गुणवत्ता 85 ते 90% उंचावली आहे. मध्यान्न भोजनात विद्यार्थ्यांना पोषणयुक्त आहार मिळावा म्हणून आदित्य ठाकरे यांनी मुंबई पब्लिक स्कूल्समध्ये अक्षयपात्र आणि महिला बचत गटांमार्फत आरोग्यदायी व रुचकर मध्यान्न भोजन देण्याची व्यवस्था उभी केली. एकूणच, खऱ्या प्रश्नांवर काम करायची इच्छाशक्ती असेल आणि मुंबईवर प्रेम असेल तरच असे प्रयोग यशस्वीरित्या करण्याचं धाडस होतं आणि ते शिवसेनेने आणि आदित्य उद्धव ठाकरेंनी करून दाखवलं.